चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस मंत्री करणार गाळप हंगामाचा शुभारंभ। रमाला सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम 2020-21 चा शुभारंभ 2 नोव्हेंबरला साखर उद्योग तसेच ऊस विभाग मंत्री सुरेश राणा करतील। कारखान्याचे प्रधान व्यवस्थापक डॉक्टर आर बी राम यांनी सांगितले की शुभारंभ समारंभ सकाळी 9 वाजता सुरू होईल, ज्याच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर सत्यपाल सिंग असतील। कार्यक्रमामध्ये छपरोली आमदार सहेंद्र सिंग, बडोत आमदार के पी मलिक आणि बागपत आमदार योगेश थामा यांच्याबरोबर क्षेत्रातील शेतकरी सहभागी होतील।